आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला थोड्याच वेळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार. पोलीस सीबीआय अग्निशमन होमगार्ड वगैरेतल्या 1057 जणांचा शौर्य आणि सेवा पदकांनी गौरव. राज्यातल्या 82 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार. सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधातला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी 7 आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. राष्ट्रपतींच्या या संदेशाचा मराठी अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयानं पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी संरक्षण आणि कारागृह सेवा विभागातल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं आज 301 शौर्य पदकांची यादी जाहीर केली. यात पोलीस दलातल्या 272 पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन सेवा विभागातल्या 29 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जीव आणि मालमत्तेचं रक्षण करणं, गुन्हे रोखणं किंवा गुन्हेगारांना पकडणं यासाठी उल्लेखनीय धैर्य दाखवल्याबद्दल शौर्य पदक दिलं जातं. तसंच 92 राष्ट्रपती पदकं जाहीर करण्यात आली असून यामध्ये पोलीस सेवेसाठी 83, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी 3 आणि सुधार सेवा विभागासाठी 2 पदकांचा समावेश आहे. यासह उत्कृष्ट सेवेसाठी 664 जणांना पदकं जाहीर करण्यात आली असून यात पोलीस दलातल्या सेवेसाठी 606, अग्निशमन सेवेसाठी 28, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेतल्या 18 आणि सुधार सेवा विभागातल्या 12 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 82 जणांचा समावेश आहे. त्यात 3 पोलीस सेवेसाठी राष्ट्रपती पदक, कारागृह सेवेतल्या 2 राष्ट्रपती पदक, 20 जणांना पोलीस शौर्य पदक, 13 जणांना अग्निशमन शौर्य पदक, 37 जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस सेवा पदक, 2 जणांना अग्निशमन सेवा पदक, होमगार्डमधल्या 3 आणि कारागृह सेवेतल्या 2 हे पदक जाहीर झालं आहे. 80 स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर ते देशाला उद्देशून संबोधन करतील. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
देशाचा 80 स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. देशाचा मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी ध्वजारोहणासाठी कॅप्टन सोनिया सिंग चौहान प्रधानमंत्र्यांना सहाय्य करतील. त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाईल. यावर्षी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचं गायन होईल. त्यानंतर राष्ट्रगीत गायलं जाईल. भारतीय सैन्य दलातले जवान, माय भारतचे स्वयंसेवक यांसह मुलं मुली मिळून 2,500 जण यावेळी उपस्थित असतील. याशिवाय प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मुद्रा योजना, पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी, भारत टॅक्सीचे चालक असे 5,000 विशेष पाहुणे यासाठी विशेष निमंत्रित आहेत. संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभाचं आयोजन करणार आहेत. यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेत वारली चित्रकलेचा समावेश आहे. या समारंभात लावणी नृत्य, सोंगी मुखवटे सादर केले जाणार आहेत. याशिवाय गोंधळ, जागरण, वाघ्या मुरळी परंपरेतले लोककलाकार यात सहभागी होणार आहेत. या पाहुण्यांसाठी आयोजित मेजवानीच्या टेबलावर खण ठेवला जाणार आहे. तर खाद्यपदार्थांमध्ये वडापाव, पातोळे यांचा समावेश आहे.
श्रोते हो, लाल किल्ल्यावरून होणाऱ्या या समारंभाचं थेट प्रक्षेपण सकाळी 7 आपल्याला आकाशवाणीवरून ऐकता येईल. त्यामुळं सकाळच्या प्रादेशिक बातम्या 6:40 प्रसारित होतील. स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्या मंत्रालयात सकाळी 9 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. तर पुण्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहेत. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळेच्या जनगणनेमध्ये 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. यात यंदा कोविड लस घेतल्याचं ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल, आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना याचीही माहिती विचारली जाईल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेला खटला सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केला. या प्रकरणात आवश्यक असलेली कायदेशीर मंजुरी घेतली नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठानं हे आदेश दिले. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही 6 फुटापेक्षा अधिक उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्र, नदी, तलाव यासारख्या नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करायला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. त्यापेक्षा कमी उंचीच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित कराव्या लागतील. या प्रकरणी न्यायालयानं निकाल राखून ठेवला आहे. जालना ही सिल्क, स्टील आणि सीड सिटी झाली असून रेशीम उत्पादनातून एक मोठी अर्थव्यवस्था उदयाला येत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज जालना इथं राज्यातल्या पहिल्या रेशीम कोष बाजारपेठ इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस यासारख्या पारंपरिक पिकांऐवजी रेशीम शेतीसारखा फायदेशीर पर्याय स्वीकारण्याचं आवाहन केलं. गेल्या 5 वर्षात राज्यातल्या 36,000 अधिक कंपन्या बंद झाल्याचं लोकसभेतल्या एका उत्तरात स्पष्ट झालं होतं. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. बंद झाल्यांपैकी 76% कंपन्या कधीच सुरू झालेल्या नव्हत्या. एकत्रीकरणामुळे 12% तर विसर्जित झाल्यामुळे 2% कंपन्या बंद झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. नव्या कंपन्यांच्या नोंदणीत दरवर्षी महाराष्ट्र पुढे असतो. गेल्या वर्षी राज्यातल्या 41,500 नव्या कंपन्यांची नोंद झाली असंही ते म्हणाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चाकण MIDC मधल्या समस्यांकडे लक्ष वेधलं होतं. या समस्या मान्य करत उद्योगमंत्री उदय सामंत यांना त्याकडे लक्ष द्यायला सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणी परवाच संबंधित यंत्रणांची एक बैठक झाली असून समाधान काढण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन आराखडा निश्चित केल्याचं त्यांनी सांगितलं. ज्येष्ठ कवी दत्तात्रय भास्कर धामणसकर यांचं आज सकाळी डोंबिवली इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. प्राक्तनाचे संदर्भ, बरेच काही उगवून आलेले आणि भरून आलेलं आकाश यासारख्या दर्जेदार कविता संग्रहाच्या माध्यमातून मराठी काव्यविश्वात त्यांनी आपल्या चिंतनशील आशयाचं गारूड निर्माण केलं होतं. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी धामणसकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. गडचिरोलीमध्ये जपतलाई इथल्या आश्रमशाळेच्या वसतीगृहात सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई गोवा महामार्गावरच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यापेक्षा कामांना प्रत्यक्ष वेग देण्यात यावा असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला थोड्याच वेळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार. पोलीस, CBI, अग्निशमन, होमगार्ड वगैरेतल्या 1,057 जणांचा शौर्य आणि सेवापदकांनी गौरव. राज्यातल्या 82 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधातला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.